31 मिनिट्स मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्राय तुमच्या सोबत अँड मॉर्निंग नंबर 1 मध्ये मैत्रेय प्रकरण बऱ्याच लोकांचे अडकलेले पैसे गेल्या 2 महिन्यांपासून त्यांच्या एस्क्रो खात्यामध्ये त्यांनी 1 रुपया सुद्धा भरलेला नव्हता. पण शेवटी न्यायालयातल्या सुनावणीपूर्वीच सुमारे 2 कोटींचा भरणा त्यांनी केलेला आहे त्यांच्या एस्क्रो अकाउंटमध्ये आणि यामुळे गुंतवणूकदारांना थोडासा दिलासा मिळालेला आहे. कंपनीकडून आत्तापर्यंत एस्क्रोमध्ये 5.9 कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहेत आणि एकूणच जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांच्यामध्ये थोडंसं जर असं रिलॅक्स बाहुश्य असं सगळं वातावरण आहे. इन्व्हेस्टमेंट करताना खरंच प्रचंड विचार करण्याची गरज आहे. प्रायव्हेट कंपनीमध्ये त्यातल्या त्यात इन्व्हेस्टमेंट करताना खूपच विचार करायला लागतो. आजकाल नको नको त्या गोष्टी वाचायला पाहायला मिळत आहेत. वेगवेगळ्या कंपन्या आहेत ज्यांच्याकडे लोकांचे पैसे अडकलेले आहेत. त्यामुळे तुम्हीसुद्धा स्वतःचा कष्टाचा रक्ताचं पाणी करून मिळवलेला जो पैसा आहे तो इन्व्हेस्टमेंट तो इन्व्हेस्ट करताना प्रचंड विचार करा. ऐसा ना हो की नंतर कपाळावर हात मारण्याची वेळ येईल. सुपरहिट्स 93.5 रेड एफ एमवर चाहत फ्रॉम ब्लड मनी. सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहू.